एअरटेल कस्टमर केअर आपलं स्वागत करीत आहेत. आम्ही आपला कॉल केअरटेच अधिकाऱ्यांना देत आहोत, तोपर्यंत फोन चालू ठेवा. आपण जर एअरटेलचे ग्राहक असाल तर दाबा 1, नाहीतर दाबा 2.
शी वैतागली भैया केसांना, केस गळतात,
डोळे जळजळतात.
मग तुम्ही प्रकाशचं आयुर्वेदिक औषधी माक्याचं तेल नियमित का वापरत नाही? त्यामुळे केस गळायचे थांबून भरपूर तर वाढतातच, शिवाय डोकं शांत राहून झोपही छान लागते. प्रकाशचं माक्याचं आयुर्वेदिक तेल. खऱ्याची दुनिया राहिली नाही बघा साहेब. पु ल देशपांडेंचा नामोपरीत येता जाता त्यांना हे वाक्य ऐकवत असतो. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बनावट नोटांचं मायाजाल पसरवून संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणाऱ्या तस्करांनी नामोपरटाचं हे वाक्य प्रत्यक्षात उतरवलं आहे. नमस्कार, ही आकाशवाणीची अस्मिता वाहिनी आहे. रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत. आपल्याकडे आज ज्या पाहुण्या आल्या आहेत त्यांची मी ओळख करून देते आणि त्यानंतर आपण त्यांची मुलाखत सुरू करू. मी त्यांना प्रश्न विचारेनच, पण मध्ये मध्ये आपणही फोन करून प्रश्न विचारायचे आहेत.